इति क्षेत्रम तथा ज्ञानम ज्ञेयम चोक्तम समासतः मद्भक्त एतद् विज्ञाय मद्भावः मद्भावाय उपपद्यते। तेरावा अध्याय अठरावा श्लोक। क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ हे जे प्रकरण भगवंत सांगताहेत त्या प्रकरणाचा समारोपाचा श्लोक आपण आता वाचतो आहोत। आतापर्यंत ज्ञेय या विषयावर बरीच आपली प्रवचन झाली आणि एकूण जे समजायला अतिशय कठीण आणि ज्ञानेश्वर महाराज भगवंतांनी सांगितल्यावरून समजावून सांगताहेत असे श्लोक आपण एका पाठोपाठ एक पाहिले। या श्लोकामध्ये भगवंत असं म्हणतात की इती इती हा एखाद्या प्रकरणाच्या समारोपाचा शब्द आहे। या प्रकारे सांगून झाल्यानंतर असा त्याचा अर्थ। जसं पंधराव्या अध्यायाच्या अखेरीला गीता सांगून झाल्यावर पंधराव्या अध्यायाच्या अखेरीला गीतेचं मूळ सांगणं संपलं असं गृहीत धरलं जातं, कारण तिथं प्रथम इति हा शब्द आला। इति गुह्यतमं शास्त्रम इदम उक्तम मया नघ, आणि शास्त्र हा शब्द देखील या सगळ्या कथनाला त्या ठिकाणी प्रथम आला। एतद् बुद्ध्वा बुद्धिमान स्यात् कृतकृत्यश्च भारत। गुह्यातलं गुह्य असं हे सर्व शास्त्र या प्रकारे मी सांगून संपवलं, माझ्याकडून सांगितलं गेलं असं भगवंत म्हणाले। याचा अर्थ असा की पंधराव्या अध्यायाच्या शेवटपर्यंत जे काही सांगितलं गेलं त्याचा समारोप भगवंतांनी त्या शेवटच्या श्लोकामध्ये केला। आणि हे जवळपास सर्व विचारवंतांनी मान्य केलेलं आहे की सोळावा आणि सतरावा अध्याय हे परिशिष्ट रूपाने आलेले अध्याय आहेत। गीतेचा जे मूळ उपदेश होता, मूळ सांगणं होतं, ते पंधराव्या अध्यायाच्या अखेरीला संपलं। तसं क्षेत्र क्षेत्रज्ञ याच्या संबंधी भगवंतांना जे सांगायचं आहे ते ज्ञेयाचं वर्णन संपल्यानंतर संपलं। आणि या श्लोकामध्ये भगवंत असं सांगताहेत की इति क्षेत्रम तथा ज्ञानम ज्ञेयम चोक्तम समासतः। अशा प्रकारे क्षेत्र त्याचप्रमाणे ज्ञान आणि ज्ञेय मी तुला विस्ताराने सांगितले, व्यवस्थित तुला मी वर्णन करून सांगितले। मत भक्त जो माझा भक्त आहे तो एतत् विज्ञाय हे सर्व जाणून मत भावाय उपपद्यते माझ्या भावाला येऊन मिळतो। जो माझा भक्त आहे तो हे सर्व जाणून माझ्या भावाला प्राप्त होतो, म्हणजे मलाच प्राप्त होतो, परमात्मा स्वरूपाला प्राप्त होतो। तुम्हाला आठवत असेल की या अध्यायाच्या सुरुवातीला भगवंतांनी इदम शरीरम कौंतेय क्षेत्रम इति अभिधीयते असं म्हणून या अध्यायाला प्रारंभ केलेला होता। त्याला आता कितीतरी दिवस झाले। ज्ञानाची लक्षणच आपण जवळपास वर्षभर बहुतेक पाहत होतो। भगवंतांनी या सगळ्या प्रकरणामध्ये प्रथम क्षेत्र म्हणजे काय हे सांगितलं. क्षेत्राला शेताची उपमा दिली जाते. त्याच्यामध्ये जे पेरू ते त्या प्रकारे उगवतं. जर चिंचोके पेरले आणि पाणी घातलं तर त्याला आंबे येऊ शकत नाहीत. ज्या प्रकारे पेरलेलं असतं त्या प्रकारे उगवतं. हे जे क्षेत्र आहे ते क्षेत्र नादाविध गुणांनी युक्त असं आहे आणि त्या क्षेत्राचं वर्णन देखील भगवंतांनी भरपूर केलं. या क्षेत्रासंबंधी कोण काय म्हणतो अशा प्रकारे एक शास्त्र चर्चा देखील ज्ञानेश्वर महाराजांनी त्यानिमित्ताने आपल्या पुढे केली. क्षेत्राचं जे वर्णन आहे ते वर्णन जरी भरपूर असलं तरी देखील एवढं समजलं पाहिजे की हे जे क्षेत्र आहे ते क्षेत्रच ज्याला भगवंत क्षेत्र असं म्हणतात ते शरीर म्हणून आपल्याला मिळालेलं आहे, देह म्हणून आपल्याला मिळालेलं आहे आणि त्या देहाचं वर्णन भगवंत क्षेत्र या संज्ञेनी करत आहेत. या क्षेत्राच्या आत क्षेत्रज्ञ राहतो. इदं शरीरं कौंतेय क्षेत्रम इति अभिधीयते. इदम हा शब्द वस्तुतः बाहेरच्या वस्तूंना दाखवण्यासाठी वापरला जातो. आपलं शरीर तिराहीत नाहीये, त्याला तर आपण मी असं म्हणतो. पण भगवंतांनी मात्र इथं या शरीराला बाहेरून अशी संज्ञा दिलेली आहे की इदम शरीरम कौंतेय. हे जे शरीर दिसतं ना तुला त्याला क्षेत्र असं म्हणतात. एतत यो वेत्तितम प्राहुः क्षेत्रज्ञ इति तद्विदः. आणि या शरीराला जाणणारा हे शरीर आहे असं जाणणारा शरीरामध्येच वास करून आहे. मलाच माहीत आहे की माझा देह आहे, माझं एक मन आहे, माझी एक बुद्धी आहे. या देहाला वेगळेपणाने जाणणारा हा देह आहे म्हणून जाणणारा या देहामध्येच वास करणारा वास करून राहिलेला असा आहे त्याला क्षेत्रज्ञ असं म्हणतात. सातव्या अध्यायामध्ये त्याला पराप्रकृती असं नाव दिलेलं आहे. अपराप्रकृती आणि पराप्रकृती. पराप्रकृती म्हणजे जीव प्रकृती ज्याला इथं क्षेत्रज्ञ असं म्हटलेलं आहे आणि अपराप्रकृती म्हणजे इथं ज्याला क्षेत्र असं म्हटलेलं आहे तो पंचभौतिक देह पृथ्वी आप तेज वायू आकाश मन बुद्धी आणि अहंकार अशा अष्टधा प्रकृतीचा म्हणून जो झालेला आहे तो त्याला अपराप्रकृती असं म्हटलेलं आहे. आणि त्या अपराप्रकृतीला या ठिकाणी भगवंतांनी क्षेत्र अशी संज्ञा दिलेली आहे. पुढे आता हा श्लोक झाल्याबरोबर प्रकृती आणि पुरुष विवंचना या अध्यायामध्ये जी आलेली आहे ते या क्षेत्रालाच नंतर प्रकृती असं म्हटलेलं आहे आणि क्षेत्रज्ञ आहे त्याला पुरुष अशी संज्ञा दिलेली आहे. तर पंधराव्या अध्यायामध्ये या क्षेत्रालाच क्षरपुरुष असं नाव दिलेलं आहे. क्षरपुरुष नाशिवंत असा देह आणि जो क्षेत्रज्ञ आहे जीव म्हणून जाणला जातो कूटस्थ आहे त्याला अक्षर असं म्हटलेलं आहे. क्षर अक्षर हा अक्षर जो आहे तो कूटस्थम या नावाने जाणला जातो. कूटस्थ हा अक्षर उच्चते. म्हणजे जीव जो आहे या देहाच्या आत जो दिसत नाही असा गूढ रूपाने आहे असा. जशी इलेक्ट्रिसिटी दिसत नाहीये पण ट्यूब लागलेली दिसतीये त्याच्यावरून इलेक्ट्रिसिटी आहे. पंखे फिरताना दिसतायत त्याच्यावरून इलेक्ट्रिसिटी आहे. इलेक्ट्रिसिटी जर गेली तर दिवा बंद होतो, इथं अंधार होतो, पंखा बंद होतो, इथं उकडायला सुरुवात होईल. जर अक्षर पुरुष देहातून निघून गेला तर देह हे शव होऊन जाईल, पार्थिव होऊन जाईल. देह हा आधीचाच पार्थिव आहे, पण त्या देहाच्या बरोबर जो अक्षर पुरुष आहे अथवा क्षेत्रज्ञ आहे अथवा पराप्रकृती आहे अथवा पुरुष आहे, त्यामुळं तो देह देखील जणू चैतन्य आहे असं वाटेल. देह चालतो, बोलतो, हलतो, हे सगळं काम त्या क्षेत्रज्ञाचं आहे, त्या अक्षर पुरुषाचं असं आहे. अशा प्रकारे एकच विषय सातव्या अध्यायामध्ये अपराप्रकृती आणि पराप्रकृती या नावाने, तर इथं तेराव्या अध्यायामध्ये क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ या नावानी, आणि या तेराव्या अध्यायामध्येच प्रकृती आणि पुरुष या नावानी, तर पंधराव्या अध्यायामध्ये यालाच क्षरपुरुष आणि अक्षरपुरुष या नावानी संबोधलेलं आहे. ही वेगळी वेगळी तत्वज्ञानं नाहीयेत, वेगळ्या प्रकारे वेगळ्या भाषेत दिलेलं तुम्हाला ते दर्शन आहे एवढंच, तीच गोष्ट जवळपास सांगितलेली आहे. जवळपास अशा करता मी म्हटलो की सातव्या अध्यायामध्ये पराप्रकृती आणि अपराप्रकृती या दोन्ही प्रकृती या माझ्यापासून आलेल्या आहेत असं भगवंत सांगतात. यांचा जनक मी आहे. मत्तः परतरम नान्यत किंचिदस्ति धनंजय, माझ्यापेक्षा श्रेष्ठ असं कोणी नाही. या दोन्ही प्रकृती माझ्यापासून आलेल्या आहेत. तर या ठिकाणी क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ याचं वर्णन करत असताना जो क्षेत्रज्ञ आहे तो जेव्हा आपल्या स्वतःला जाणतो तेव्हा तो मुक्त होऊन जातो. हा जो क्षेत्रज्ञ आहे तो क्षेत्रज्ञ सर्व क्षेत्रांमध्ये आहे आणि मीच क्षेत्रज्ञहून सर्व क्षेत्रामध्ये आहे असं म्हटलेलं आहे. एवढा इथं वेगळेपणा आहे. पंधराव्या अध्यायामध्ये क्षरपुरुष आणि अक्षरपुरुष याच्या विपरीत असणारा, यांच्यापेक्षा वेगळा असणारा एक उत्तम पुरुष म्हणून सांगितलेला आहे, तो परमात्मा या नावाने ओळखला जातो. सर्व लोकत्रय त्याला ईश्वर या नावाने संबोधतात असं म्हटलेलं आहे. तर प्रकृती आणि पुरुष याच्या संबंधी सांगत असताना या अध्यायामध्ये प्रकृती आणि पुरुष हे दोन्हीही एका परमात्म्यापासून आलेले आहेत असं सांगितलेलं आहे. तो विषय तर खूप रोचक आहे. मूळ प्रकृती पुरुष विचारामध्ये पुरुष हा स्वतंत्र आहे, प्रकृती ही स्वतंत्र आहे, दोन्हीही अनादी आहेत आणि पुरुष प्रकृतीपासून मुक्त होतो किंवा प्रकृती पुरुषापासून आपली सोडवणूक करून घेते आणि पुरुष मोक्षाला जातो, प्रकृतीही मोक्षाला जाते पुरुषापासून, जी पुरुषाच्या सान्निध्यात अडकलेली असते ती, असं वर्णन खरं केलेलं आहे. पण भगवंतांनी इथं या सगळ्या निवेदनाला, या सगळ्या निरूपणाला अनुसरून प्रकृती आणि पुरुष हे देखील एका अव्यक्त परमात्म्यापासून दोन्ही झालेले आहेत असं वर्णन केलेलं आहे. लोकमान्य म्हणतात की भगवंत, कपिल महामुनी म्हणतात त्याप्रमाणे प्रकृती आणि पुरुष हे स्वतंत्र आहेत असं न म्हणता प्रकृती आणि पुरुष या दोघांवरही परमात्म्याचं एक टोपण कायम ठेवून देतात. हे परमात्म्यापासूनच आलेले आहेत, वेगळे नाहीत असं नेहमी सांगतात. इति क्षेत्रम, अशा प्रकारे क्षेत्र म्हणजे काय हे सांगितलं, त्या क्षेत्रामध्येच क्षेत्रज्ञ काय हे देखील सांगितलं. क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ जसे सांगितले तथा ज्ञानम, ज्ञानाचं देखील वर्णन करून सांगितलं. 18 लक्षणं ज्ञानाची भगवंतांनी सांगितली. अमानित्वम, अदंभित्वम, अहिंसा, क्षांतीही, आर्जवम आदी. ज्ञानाचं वर्णन कोणतंही शक्य नसल्यामुळं ज्ञानाचं कोणतं वर्णन करणार. ज्ञान हे बुद्धीमध्ये गुप्त रूपाने असणार, ज्ञान ही अशी प्रगट होणारी गोष्ट नसल्यामुळं ती लक्षणावरून समजायची. जशी एखादी व्यक्ती बुद्धिमान आहे हे ती बोलण्यासाठी तिने तोंड उघडल्यावर कळायचं, तिची बुद्धी बोलण्यामध्ये दिसून येते. जर गप्प असेल तेव्हा सगळे सारखेच, तोंड उघडलं की कळतं की कोण काय आहे आणि कोण काय आहे. तसं ज्ञान हे वर्तनावरून कळतं, म्हणून ज्ञानी ज्ञानाचं लक्षण करत असताना ज्याला ज्ञान प्राप्त झालेलं आहे अशा पुरुषाच्या स्वभावाचं लक्षण भगवंतांनी केलं. ज्ञानाचं लक्षण शक्य नसल्यामुळं अमानित्वम, ज्ञानी पुरुषाचं वर्णन म्हणजे ज्ञानी पुरुषाचा स्वभाव कसा असतो, तो कोणत्या गुणांनी युक्त असतो याचं वर्णन ज्ञानाचं लक्षण म्हणून भगवंतांनी केलं. तो नम्र असतो, त्याच्या ठिकाणी मानित्व नसतं, अदंभित्वम, अहिंसा, शांतीही, आर्जवम, ज्याच्या ठिकाणी मानित्व नसतं जो नम्र असतो तो सहजच निर्दंभ असतो. मान आला, मानाच्या कल्पना आल्या की सदा सर्व काळ सर्व ठिकाणी मान मिळवता येईल अशी परिस्थिती नसते. अशा वेळेला आपण आहोत एक आणि आचरण एक असं करावंच लागतं. जर मानाच्या पद्धतीने चालायचं असेल तर असं करणं भागच आहे. आपल्याकडे पैसे नसतील तरी देखील पैसे आहेत असं दाखवायला लागतं, याला दंभ असं म्हणतात. आपल्याकडे विद्या नसेल तर विद्या आहे, आपण विद्यावान आहोत असं दाखवायला लागतं, त्याला दंभ असं म्हणतात. कितीतरी पोकळ चर्चा करणारे ज्ञानेश्वरीला हात देखील लावलेला नसतो, पण ज्ञानेश्वरीत असं म्हटलेलं आहे, दासबोधात असं म्हटलेलं आहे असं करून, कारण आपण वाचलेलं नाही हे सांगत नाही ना. एकदा सुरू झालं की आम्हालाही सगळं माहितीये या गोष्टीमध्ये, म्हणून विद्वत्तेमध्ये देखील दंभ असतो. अशा रीतीने मानित्व आलं की दंभ आलं, मानित्व आलं की हिंसा देखील आली. म्हणून अमानित्वम, अदंभित्वम, अहिंसा हा एक ग्रुपच समजावा. हे सगळे एकाच्या बरोबरीने एक चालणारे आहेत, आणि ज्याला अमानित्व प्राप्त झालेलं आहे तो क्षमावान असणार, हे सरळ आहे. त्याला जर धक्का बसला म्हणजे विचारांनी दिला कोणी, प्रत्यक्षतः दिला कोणत्याही कारणांनी, मानित्वाची भावना नसल्यामुळं क्षमा ठरलेली असेल. त्याचं बोलणं हे सहज आर्जवी असं असेल. सदा आर्जवी प्रिय जो सर्व लोकी, सदा सर्वदा सत्यवादी विवेकी, न बोले कदा मिथ्यवाचा त्रिवाचा, जगी धन्यतो दास सर्वोत्तमाचा. असा जो पुरुष आहे तो पुरुष आर्जवी असणारच. आचार्योपासनम, तो शरण जाणार, शरण असणार, सद्गुरूंच्या ठिकाणी कायम शरणच असणार. अद्वैतम त्रिषु लोकेषु नाद्वैतम गुरुणासह, तिन्ही लोकांमध्ये अद्वैतानी पाहत असताना गुरूंबरोबर मात्र द्वैतामध्ये पाहतो आणि शरण जातो. गुरूंच्या पुढे उभा राहत नाही, सोहम तुम्ही तेच मी असं म्हणून उभा नाही राहत. गुरूंच्या पुढे नम्रता, कारण त्याला माहीत असतं की यांच्या अगाध कृपेमुळं, अगाध दातृत्वामुळं आपण या ज्ञानापर्यंत पोचलेले आहोत, म्हणून त्या सद्गुरूंच्या समोर तो कायमच नम्र असतो, सद्गुरूंची उपासना करणारा असतो. अशा प्रकारची जी ज्ञान लक्षण आहेत ती ज्ञान लक्षण मी तुला सविस्तर सांगितली. इति क्षेत्रम तथा ज्ञानम ज्ञेयम चोक्तम समासतः. तसंच ज्ञेय म्हणजे काय हे देखील सांगितलं. पण दरम्यान ज्ञानेश्वर महाराजांनी अज्ञानम यदतोऽन्यथा ज्ञानाची वर्णन झाल्यानंतर अज्ञान म्हणजे याच्या विरुद्ध जे असेल ते अज्ञान, तर ज्ञानेश्वर महाराजांनी अज्ञानाचेही तेवढीच 18 लक्षणं सांगितली. अमानित्वम मानित्वम अदंभित्वम दंभित्वम अहिंसा हिंसा क्षांतीही क्षमाशील नसणं अशा प्रकारे सर्व लक्षणं विस्तारानी ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितली आणि आपणही ती पाहिली. हे सगळं सांगण्याचं प्रयोजन काय होतं भगवंतांना, कशाकरता भगवंत हे सगळं सांगताहेत? क्षेत्र क्षेत्रज्ञ ज्ञान अज्ञान ज्ञेय अशा करता सांगताहेत की 12व्या अध्यायाच्या अखेरीला भगवद्गीता आतापर्यंत कधीही नाही इतकी उंच जाऊन पोचली, कधीच नाही. त्याच्या आधी अनेक उत्तम उत्तम शिखर आली पण 12व्या अध्यायामध्ये फारच उंच असं टोक गेलं. भगवंतांनी ज्यांनी आपल्या बुद्धीमध्ये यथार्थपणाने ज्ञान साठवलेलं आहे अशोच्चानन्वशोच्चस्वं प्रज्ञावादांश्च भाषसे गतासून अगतासूंश्च नानुशोचंती पंडिताः न जायते म्रियते वा कदाचित नायं भूत्वा भविता वा न भूयाः इत्यादी अजाः नित्याः शाश्वतः अयम आत्म्याची वर्णन सांगितली. कसा आहे आत्मा, ज्याला भगवद्गीतेमध्ये सांख्य बुद्धी म्हणून ओळखलं जातं. आत्म्याचं लक्षण सांगितलं, आत्मा कसा आहे ते सांगितलं आणि ही लक्षणं अंगात मुरलेला पुरुष कसा स्वतःच्या कर्तव्य कर्मामध्ये दक्ष असतो ते सांगितलं. हे सर्व बुद्धीमध्ये ठसवून ज्ञान बुद्धीमध्ये ठसवून जो सतत ते आपल्या ठिकाणी परिपूर्ण करण्याच्या मागे लागलेला आहे असा आणि त्याच्या पाठोपाठ भगवंतांनी जे कर्म सांगितलं कर्मयोग सांगितला यस्तु इंद्रिया आणि मनसा नियम्यारभते अर्जुन कर्मेंद्रियैहि कर्मयोगम असक्ताः सविशिष्यते नियतम कुरु कर्मत्वम कर्म जायो ही अकर्मणः यज्ञार्थात कर्मणः अन्यत्र लोकः अयम कर्मबंधनः जो कर्मयोग सांगितला. ज्ञान आपल्या बुद्धीमध्ये ठसवून यथाशक्य सगळं एकदम शक्य होणार नाही पण अभ्यास करत करत हे सर्व जमवण्याचा जो प्रयत्न करतो अनासक्त बुद्धीनी फलाशा टाकून ममत्व टाकून मी आणि माझं टाकून विगत ज्वर असा होऊन जो कर्म करण्याचा अभ्यास करतो आणि भगवत अर्पण बुद्धीनी अशा कर्मयोगाचं वर्णन केलं. कितीही म्हटलं तरी हे कर्मयोगाचं जे वर्णन आहे ते वर्णन आपण ऐकलं पण ममत्व सुटत नाही ही अडचण कायमच राहते. फलाशा सोडून हे कळलं पण आमच्या बुद्धीलाच फलाशा एवढी चिकटलेली आहे मनाला चिकटलेली आहे फळाशिवाय कर्म करण्याची थोडी देखील सवय आम्हाला नाही. अशा परिस्थितीत तो कर्मयोग कसा आचरण करणार ही अडचण कायम राहिली. म्हणून कर्मयोगाचं आचरण करायला इंद्रिय मन आणि बुद्धी सक्षम व्हावीत म्हणून साधना करण्याची गरज निर्माण झाली. म्हणून 6वा अध्याय आला ध्यानयोग आला 5व्या अध्यायाच्या अखेरीला 6व्या अध्यायामध्ये 8व्या अध्यायामध्ये भगवंतांनी ध्यानाचं वर्णन केलं. अशा रीतीने सांख्य बुद्धी कर्मयोग युक्ती आणि ध्यान त्या ध्यानानी एकांतात आत्मप्रचिती, एवढं झाल्यावर ती आत्मप्रचिती टिकत नाही. का टिकत नाही? याचं कारण प्रकृतीच्या दर्शनानी, माझ्यापेक्षा अन्य व्यक्तीच्या दर्शनानी, त्याच्याबरोबरच्या संबंधांनी मी व्यथित होतो, मी दुःखी होतो, माझा आत्मभाव कोलमडून पडतो. प्रकृती आणि प्रकृतीचा जो संघर्ष असतो, त्या संघर्षामध्ये माझं आत्मज्ञान टिकाव धरत नाही, टिकून राहत नाही. याला उपाय काय? म्हणून भगवंतांनी सांगितलं की पराप्रकृती आणि अपराप्रकृती या दोन्ही गोष्टी माझ्यापासून झालेल्या आहेत. म्हणून 9व्या अध्यायामध्ये भगवंतांनी असं सांगितलं की मानुषी तनु धारण केलेल्या अशा ईश्वराचा अपमान होता कामा नये. सर्वांच्या अंतरियामी तो प्रभू भरून राहिलेला आहे. आणि पत्रम पुष्पम फलम तोयम योमे भक्त्या प्रयच्छती, जसं शक्य तसं आपल्या खेरीज अन्य मानवांची सेवा करणं परमात्म भावानी हे कर्तव्य आहे. त्याच्या पुढच्या अध्यायामध्ये सांगितलं की हे जे जगत आहे ते सगळं जगत ही माझीच विभूती आहे, पण काही ठळक ठळक गोष्टी तुला सांगतो. आणि मग मानवांच्या व्यतिरिक्त देखील काही स्थावर जसं हिमालयासारख्या प्राणी, पशु, पक्षी, नद्या, अशा प्रकारे व्यापक जगतामध्ये परमात्माच भरून राहिलेला आहे असा संदेश दिला. आणि श्रद्धा आणि प्रेम ठेवून या परमात्म्याचा आदर करायला पाहिजे असं सांगितलं. आणि 11व्या अध्यायामध्ये एवढ्या जगताचाच प्रश्न नाही तर ब्रह्मांडात सगळीकडे मीच कसा भरून राहिलेलो आहे असं व्यापक विश्वदर्शन अर्जुनाला सांगितलं, करूनही दिलं. या ठिकाणी भगवंतांनी हे जे विज्ञान म्हणून गोष्ट आहे, जगतामध्ये ज्ञान टिकवण्याची कला, ती उपासनेच्या, प्रेमाच्या, श्रद्धेच्या बळावर करायला सांगितली. असं शक्य नाहीये की तुम्हाला मी परमेश्वर दिसेन आणि मला तुम्ही परमेश्वर दिसाल, असं शक्य नाहीये. म्हणून श्रद्धेनी, प्रेमानी आपण सर्वांच्या ठिकाणी परमात्मभावानी पाहण्याची दृष्टी विकसित करणं, सर्व जगताच्या ठिकाणी, स्थावर जंगमाच्या ठिकाणी देखील तीच दृष्टी ठेवायचा प्रयत्न करणं, आणि अंततः सर्व ब्रह्मांडाच्या ठिकाणी तेच आहे असं पाहण्याचा प्रयत्न करणं. म्हणून 12व्या अध्यायामध्ये 11वा अध्याय इथपर्यंत सांगून संपल्यानंतर या सगळ्याचं मथित भगवंतांनी काढून दिलं. म्हणून 12वा अध्याय हा कन्क्ल्युडिंग असा करणारा अध्याय ठरला. ये तू सर्वाणी कर्माणी मयी सन्यस्य मत्पराहा अनन्येन एव योगेन माम ध्यायंत उपासते तेषाम अहम समुद्धरता. या सगळ्या गोष्टी एकत्र केल्या, त्यांचा मी उद्धार करतो. मृत्यू संसार सागरात भवामी नचिरात पार्थ मय्यावेशित चेतसा. श्रेयो हि ज्ञानम अभ्यासात ज्ञानात ध्यानम विशिष्यते ध्यानात कर्मफल त्यागा त्यागात शांती ही अनंतरम. निरंतर टिकणारी शांती कर्मफलाच्या त्यागानी प्राप्त होते. आणि कर्मफलाचा त्याग हा ध्यानानंतर प्राप्त होतो. कारण ध्यानामध्ये मी देह नाही, मी आत्मा आहे अशा प्रकारची प्रचिती येते. अशी प्रचिती दीर्घकाळ घेतल्यानंतर देहभावनेशी संबंध सुटतो. फळं जास्तीत जास्त देहापर्यंत येतील, आत्म्यापर्यंत नाही, या भूमिकेतून कर्मफलाचा त्याग घडतो आणि खरी शांती प्राप्त होते. या ठिकाणी भगवंतांनी जे सांगायचं होतं ते सर्व सांगितलं. कारण कर्मयोग आणि कर्मफल त्याग हा याच कारणाकरता अवघड जात होता की आमची मन बुद्धी तशी वळत नव्हती. म्हणून ध्यानाचा अभ्यास सांगितला, पण त्या ध्यानाच्या पुढं व्यवहार करून कर्मफल त्याग जेव्हा जमेल, सर्वांशी उत्तम वर्तन करता येईल, मनुष्य, प्राणी, पशु, पक्षी, जगत, अशा वेळेला कर्मफल त्याग साधेल. श्रद्धा प्रेम ज्या जीवनामध्ये आहे ते जीवन श्रेष्ठ असं सांगितलं. अशी जीवनाची एक फार मोठी उंची 12व्या अध्यायामध्ये भगवंतांनी सांगितल्यानंतर हा 13वा अध्याय आहे. 12व्या अध्यायाच्या अखेरीला जी भक्त लक्षण म्हणून आलेली आहेत ती आचार्यांनी ज्ञानकांडामध्ये टाकलेली आहेत. 12व्या अध्यायाच्या 13व्या श्लोकापासून अद्वेष्टा सर्व भूतानाम ही जी लक्षण आहे ती लक्षण भक्ताची, त्याला भक्तियोग असं नामाभिधान केल्यामुळे तो भक्तियोग ठरला. आणि ही भक्ती म्हणजे समुच्चयात्मक सर्व गोष्टी आहेत. कर्म, ध्यान, उपासना, ज्ञान या सगळ्या गोष्टी एकत्र ज्या जीवनामध्ये आहेत तर ती गोष्ट भक्ती या शब्दाने भगवंतांनी सांगितली. एवढं सांगितल्यानंतर मग आपल्याला समजलंच पाहिजे ना की इदम शरीरम कौंतेय क्षेत्रम, हे जे शरीर आहे याला आता क्षेत्र म्हणायचं, मी नाही म्हणायचं. कशाकरता हा 13वा अध्याय अशा प्रकारे आला? आता भगवंत कुठेतरी तुम्हाला ठाकून ठोकून सरळ करायला निघाले. अशा पद्धतीने भगवंतांनी सांगितले की हे जे क्षेत्र आहे ना, या क्षेत्राला, हे जे शरीर आहे याला क्षेत्र असं म्हणतात, मी असं नाही म्हणायचं त्याला. ते क्षेत्र आहे, त्याला आता तिराहित म्हणून उल्लेख केला. इदम शरीरम हे क्षेत्र आहे आणि त्याच्या आत जो वस्ती करणार आहे तो क्षेत्रज्ञ आहे. असा क्षेत्रज्ञ सर्व शरीरामध्ये एकच आहे आणि तो म्हणजे मी परमात्मा आहे. अशा प्रकारचं ज्ञान ज्याला झालेलं आहे त्याची लक्षणं सांगितली. कुठेही आता गोंधळ होऊन द्यायला भगवंत तयार नाहीत. कोणी म्हणेल उद्या की मला ज्ञान झालं, भगवंत म्हणाले तसं, कर्मफल त्याग साधला, आता आमच्या जीवनात अखंड शांती. तर मग भगवंत म्हणतील की अमानित्वम, अदम्भित्वम, अहिंसा, क्षांतीही, आर्जवम, याचं काय केलं? याचं उत्तर देणं भाग आहे. भगवंत असं कोणाला सोडायला तयार नाहीत. जसं भगवंत सांगतात आणि ते निरूपण पूर्ण झाल्यानंतर भगवंत त्याच्या गुणांचंही वर्णन करतात. म्हणून कोणी उठून म्हणू शकत नाही मला ज्ञान झालं आणि मी ज्ञानी आहे. ज्ञान झालं असेल तर ही लक्षणं तुझ्या अंगात पाहिजेत. अद्वेष्टा सर्व भूतानाम तुझ्या ठिकाणी पाहिजेत. तीच लक्षणं वेगळ्या शब्दामध्ये ज्ञान या नावाखाली भगवंतांनी सांगितली. मात्र ही जी लक्षणं आहेत या अध्यायात सांगितली आणि मागच्या अध्यायात सांगितलेली जी आहेत ज्ञानकांडाच्या सुरुवातीला अद्वेष्टा सर्व भूतानाम पासून सुरू होणारी या लक्षणांमध्ये दुसऱ्या अध्यायापासून ते 12व्या अध्यायापर्यंत आलेली सगळी लक्षणं सापडतात. आणि या अध्यायाला खास ज्ञानाची म्हणून संगती आहे. जर ज्ञान झालं असं कोणी म्हणत असेल आणि मानित्वाची कल्पना असेल तर ती देहबुद्धी आहे. ज्ञान झालं नाही असं समजायला हरकत नाही. म्हणून ज्ञान झालेलं असेल तर अमानित्व असलं पाहिजे. अशा एका तर्कशुद्ध क्रमाने भगवंतांनी ज्ञानाची लक्षणं सांगितली. आणि मग 12व्या अध्यायापर्यंत भगवंतांनी फार उंची जरी नेऊन ठेवलेली असली तरी देखील हे जीवन नक्की ज्या गोष्टी करता आहे, जे ज्ञेय प्राप्त करून घेण्यासाठी आहे, या जीवनाच्या अंती जी गोष्ट साध्य होते ती गोष्ट सांगायची राहून गेलेली होती. ती ज्ञेय या शब्दाने भगवंतांनी सांगितली या अध्यायामध्ये. म्हणून ज्ञेयम यत तत् प्रवक्ष्यामी यज ज्ञात्वा अमृतमश्नुते, या ज्ञेयाला जर जो कोणी जाणेल तो अमृतत्वाला प्राप्त होईल. त्याला मी मरतो अशा प्रकारचा कधी भाव राहणार नाही. देहाला मृत्यू आहे आणि मी मात्र अमृतत्वाला प्राप्त झालेला आहे असं ज्ञेयाला, म्हणजे ज्यांनी ज्ञान प्राप्त करून जो ज्ञेयाशी तदाकार झालेला आहे त्या ज्ञेयाचं तत्वत वर्णन शक्य नसल्यामुळं, जर ज्ञेय प्राप्त झालेलं असेल तर अमृतत्व प्राप्त झालेलं असलं पाहिजे. अशा प्रकारे भगवंतांनी त्या ज्ञेयाचं वर्णन केलं. अनादिमत परम ब्रह्म नसत तत् न असत उच्यते. आणि याच श्लोकाचा जणू खुलासा म्हणून सगळे श्लोक झाले. किंवा या बाकीच्या श्लोकांमध्ये व्यापक वर्णन जरी असलं तरी देखील ते वर्णन जर समजलेलं असेल तर त्याची कसोटी ज्ञेय समजलं अशी असेल. आणि ज्ञेय समजलं तर तो अमृतत्वाच्या भावनेला गेलेला असला पाहिजे असं भगवंतांनी प्रारंभीच म्हणून ठेवलं. आता सगळं उलगडल्यासारखं तुम्हाला समजेल. बघा, भगवंत म्हणतात इति क्षेत्रम, अशा प्रकारे मी क्षेत्र म्हणजे काय हे तुला सांगितलं, तथा ज्ञानम, ज्ञान म्हणजे काय हे देखील तुला सांगितलं, ज्ञेयम च उक्तम समासतः, आणि ज्ञेय म्हणजे काय ते देखील मी तुला सांगितलं, विस्ताराने सांगितलं. पुढे शब्द आहेत ते महत्वाचे आहेत. मद्भक्त एतत विज्ञाय मद्भावाहा मद्भावाय उपपद्यते. ही बौद्धिक कसरत मात्र भगवंतांनी ठेवलेली नाही. भगवंत असं म्हणतात की माझा भक्त हे क्षेत्र, क्षेत्रज्ञ, ज्ञान, अज्ञान, ज्ञेय हे सर्व जाणून माझ्याच भावाला येऊन पोचतो. म्हणजे या सगळ्या निरूपणाचा जो अधिकारी आहे तो अधिकारी भगवंत, आता 12व्या अध्यायामध्ये वर्णन केलेला जो भक्त आहे तो भक्त याचा अधिकारी आहे असं सांगतात. ठीक आहे की आपण सगळे बसलेले आहोत आणि तुम्ही निरूपण ऐकता आहात, मी निरूपण करतो आहे, तरी देखील हे निरूपण ऐकण्याचा जो अधिकारी आहे तो अधिकारी भक्त आहे. आणि तो भक्त म्हणजे ये तू सर्वाणि कर्माणि मयी सन्यस्य मत्पराहा अनन्येन एव योगेन माम ध्यायंत उपासते, असा एवं गुण विशिष्ट असला पाहिजे. 12व्या अध्यायातला दुसरा श्लोक काय, मय्यावेश्य, तोही श्लोक समानार्थी आहे. बघा तुम्ही, मय्यावेश्य मनो येमाम नित्ययुक्ता उपासते श्रद्धया परया उपेताहा तेमे युक्ततमोमताहा. म्हणजे 12व्या अध्यायात दुसरा श्लोकच भगवंतांनी असा सांगितलाय, तो येतू सर्वाणी कर्माणी तर सांगितलेलाच आहे. माझ्या ठिकाणी जो मन ठेवतो, मय्यावेश्य मनो ये माम, माझ्या ठिकाणी मन ठेवतो, कसं ठेवायचं? ध्यानामध्ये मनच अमन झालं की मन परमात्म्याच्या ठिकाणी लीन होतं आणि परमात्मा शिल्लक राहतो, स्वरूप शिल्लक राहतं. याचा अर्थ माझ्या ठिकाणी मन ठेवणं. अथवा सगुण मूर्ती रामचंद्र आहेत, गोपाळकृष्ण आहेत, सद्गुरू आहेत, यांच्या ठिकाणी मन जडवणं, परमात्मा आहेत या भावनेने. मय्यावेश्य मनो येमाम म्हणजे ध्यानही आलं आणि सगुण भक्ती देखील आली, दोन्ही आलं. मुख्यतः ध्यान आलं, पण ध्यानाबरोबर सगुण भक्ती देखील आली. जो हे सांगतो त्याच्याबद्दलची भक्ती ही अपरिहार्य आहे, त्याच्या ठिकाणी मन राहणं हे अपरिहार्य आहे. नित्य युक्ता, नेहमीच युक्त राहून, आणि वर उपासते, उपासना जो करतो, आणि श्रद्धया परया उपेताहा, आणि परमश्रद्धा ज्यांनी आपल्या जीवनामध्ये मिळवलेली आहे आणि तसं जीवन जो जगतो आहे. असा जो असेल तो भगवंतांचा भक्त आहे. आणि असा भक्त, मद्भक्त एतत विज्ञाय, माझा भक्त हे सगळं जाणून, म्हणजे तो आधीच जाणलेला आहे ना, आता फक्त क्षेत्र भक्त जेव्हा झाला आणि नचिरेणा अचिरेणाधी गच्छती त्वरित तो मला येऊन मिळतो, असा जो भक्त आहे तो भक्त हे देखील जाणतो. काय जाणतो? ज्ञानकांड चाललेलं आहे, तो क्षेत्र काय ते जाणतो. म्हणून म्हणजे तुम्हाला ऐकायला कसं तरी वाटेल, मला बोलायला देखील इथं असं वाटेल, पण मृत्यूने तो डगमगत नाही, कारण त्याला माहीत असतं की क्षेत्र गेलेलं आहे. आपण आपल्या देह संबंधित असलेलं कोणीही, कल्पना करणं कठीण आहे, आपला मुलगा, आपली मुलगी, आपली नातवंड, आपली पत्नी, आपला पती यांचा मृत्यू नाहीतर चाललेला आहे तेव्हा तुम्ही तटस्थपणाने पाहताच. पण क्षेत्र आहे, इदम शरीरम, ज्याला हे शरीर याला क्षेत्र असं म्हणतात, या भावनेने तो पाहतो. तो माझा भक्त आहे आणि तो क्षेत्राकडे कसं पाहायचं हेही समजलेलं आहे. तो माझा भक्त आहे म्हणून सर्व क्षेत्रांच्या आत असणारा जो क्षेत्रज्ञ आहे तो परमात्मा आहे हे तो समजलेला आहे, तो भक्त आहे, म्हणून तो ज्ञानी पुरुषाची लक्षणं जाणतो. अमानित्वम अदंभित्वम इत्यादी म्हणजे ज्ञान हे तो जाणतो. ज्ञानी पुरुष या स्वभावाने युक्त असतो हे त्याला माहीत आहे. तो भक्त आहे म्हणून ज्ञेयाशी देखील एकरूप झालेला आहे, की जे जाणलेला असताना अमरत्वाचा बोध होतो. मद भक्त एतत विज्ञाय मद भावाय उपपद्यते, माझ्याच भावाला येऊन पोचतो. आता त्याला जाण्यासाठी दुसरी तिसरी गतीच नाही. रस्त्याने जात असताना जर सरळ चालणं होत असेल तर मुक्काम हा ठरलेलाच आहे. आपण ज्या करता म्हणून निघालेले आहोत तिथं पोचणं याच्याखेरीज दुसरा पर्यायच नाही. जर या मार्गाने चालत असेल माझा भक्त तो तर तो क्षेत्र क्षेत्रज्ञ ज्ञान ज्ञेय हे सगळं जाणून मला येऊन मिळतो असं भगवंत म्हणतात. एवं तुझं पुढा आदी क्षेत्र सुहाडा दाविले फाडोवाडा विवंचुनी. प्रिय मित्रा सुहाडा म्हणजे या प्रकारे तुझ्या पुढं क्षेत्र आदी सर्व गोष्टी फाडोवाडा करून सांगितल्या. अगदी फोडून फोडून सगळं वेगळं वेगळं करून तुला सगळं सांगितलं. तैसेची क्षेत्रापाठी पुढच्या वेळेला बघू, नाहीतर दुसरं प्रवचन करायला लागेल. पण मी रंगून जातो काही असो, आणि तुम्हीही रंगून जाता, त्यामुळे मला तुम्हाला सांगताना देखील फार समाधान वाटतं. हे तितकंच खरं आहे. एक फार मोठं असं प्रकरण आपण पाहून संपवलं आणि ज्ञानेश्वर महाराजांच्या उभ्या झाल्यानंतर मग पुढे प्रकृती आणि पुरुष हा अतिशय महत्वाचा यासारखा पण याच्यापेक्षा किंचित वेगळा असणारा असा मूळ शास्त्रामध्ये पण याच प्रकारे वर्णन करून सांगितलेला, भगवंतांनी याच चाकोरीमध्ये ज्याचं वर्णन केलेलं आहे असा विषय पुढच्या नव्हे त्याच्या पुढच्या सोमवारी आपण पाहूया. हरिओम तत्सत. विठ्ठल 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 विठ्ठल. नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञान देव भगवंत. ओम ईशावास्यम इदं सर्वं यत्किंज जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथाः मा गृधकस्य स्विद्धनम्. ओम शांति शांति शांति. हरी 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 स्वामी जी. बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर.